अथ श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टदशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। जय जयाजी चिद्विलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कंदा परेशा, पाहि मां दीनबंधो। हे केशवा केशी मर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पूतना प्राणशोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते। काय माझा आहे मनी, ते तू जाणसी चक्रपाणी, तेच कारे तुझलागुनी, बोलून दाऊ पद्मनाभा। भक्त जी जी इच्छा करी, ती तू पुरविसी श्रीहरी, ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाळ। म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरी नाथा, सोडा मनीची कठोरता, दासगणू हा तुझा असे। आकोटाचे शेजारी मुंडगाव नामे एक नगरी, तेथे बायजा नामे खरी, समर्थांची भक्ती असे। हळदी माळ्याच्या वंशात इचा जन्म झाला सत्य, शिवराम नामे इचा तात, भुलाबाई जननी असे। बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणी, ललाटी जे विधात्यांनी लिहिले असेल तेच घडे। बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत, घेऊन गेला तिचा तात जमाताच्या गृहासी। परी उपयोग नाही झाला, जामात षंड होता भला, तेणे जनक जननीला शोक झाला अनावर। बायजे कडे पाहून जननी करी रोदन, माझ्या बाईचे तारुण्य वांझ पाहू राहते। बोली म्हणे शिवरामासी, बायजान ठेवा ऐशी, दुसरा नवरा करून इसी, देणे आहे भाग पहा। शिवराम म्हणे त्यावर, ऐसा नको सोडू धीर, हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना। काही दिवस वाट पाहू, नको ऐसी अधीर हो, बायजासी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला। नपुंसकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी, ते औषधाने होईल दुरी, वाट पाही यास्तव। ऐसे उभयता बोलून बायजासी तेथे ठेवून, आले मुंडगावा कारण आपुल्या घराते। बायजीचे वय 15-16, वर्ण काळा सावळा, तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग। डोळे नाक पाणी दार बांधा उंच मनोहर, जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई। तिच्या थोरल्या दिरासी पाहुनिया बायजासी, इच्छा जाहली मानसी संभोगति चाकरावया। त्याने प्रयत्न केले नाना वळवावया तिचा मना, म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बाय जा कारणे। हताश ऐशी मुळी न होई मीच तुला पतीचे ठाई, आमरण करी न पाही तुझे वेळे संगोपन। झुरणे देहे सोडून आनंदित ठेवी मन, वेडे आज पासून मीच नवरा समजतुला। ऐसे त्याने सांगावे चाळे नाना करावे, काही अमिष दावावे चित्त तिचे भुलवावया। परी उपयोग होईना बायजीचा न हे येई मना, ती म्हणे हे नारायण कारे दैन्य मांडले स। बालपणापासून ध्याईले मी तुझे चरण, त्याचेच काहे मज लागून फळ दृष्टी पडावे। जयाचा मी हात धरिला तो ना पुरुष कळून आला, दैव योग समजून चुकला संसार नशीबी नाही मम। बरे झाले तुझा ठाई चित्त आता रमेल पाही, कृपा करी रे शेष शाई स्पर्श पुरुषाचा न हो मला। ज्येष्ठ धीर एके दिवसी येता झाला बायजा पासी, आपला हेतु कळविण्यासी रात्रीची या समयाला। तो बायजाने इनकार करून केले उत्तर, कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझा। तू माझा ज्येष्ठ धीर पित्या परीस साचार, सोडा हा अविचार स्वैर ऐसा होऊ नको। यातीयेच्या भाषणा तो ना आणि मुळी मना, होता कामाची वासना नीती विलया जातसे। अंगावरी टाकण्या हात जो तो पाही इतक्यात, तयाचा तो थोरला सूत माडीवरून पडला हो। खोक पडली डोक्यासी बायजेने धरिले त्यासी, बसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो। बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा या गोष्टीचा विचार करा, अभिलाष तो नाही बरा परस्त्रियेचा केव्हाही। मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेल्या कर्माचा। त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला, पुढे शिवराम घेऊन गेला कन्नेस आपल्या मुंडगावी। बुलाई म्हणे पतीसी चला जाऊ शेगावासी, महाराजा ते पुसायासी पुढील भाकीत बायजेचे। ते मानले शिवरामासी आला घेऊन कन्नेसी, महाराजा ते पुसायासी आपुल्या त्या कांतेसह। बायजा घातली पायावर केली विनंती जोडून कर, कृपा कराया मुलीवर पुत्रपौत्र जावेहिला ते समर्थानी ऐकिले शिवरामासी हासत वदले अरे नशीबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिचा जेवढे पुरुष जगतात तेवढे अस्ति हिचे तात उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याचा ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला घेऊन त्या बाय झाला परत आला मुनगावी परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली मनी निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हा पासून समर्थांचा एक भक्त पुंडलीक नामे मुंडगावात त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर त्यांना ऐसे वाटले साधू चरण इने धरिले तेच तिच्या करतील भले निज कृपेने कल्याणा पुरुषत्व देतील जामातासी अशक्य ना काही संतांसी ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थते पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी तेणे पुकार जगभरी ऐशारी ती जाहली हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना बायजा आहे तरणी ज्वान पुंडलिकासी ही तारुण्य यांची वारी विषय भान हीच आहे निःसंशय परस्परे प्रीती जडली विषय सुखाची नवाडी भोगण्याही युक्ती केली वाटते या उभयतांनी पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता बायजाच्या धरण्या हाता काकी तरुण दोघेही पुंडलिक आहे मराठी ही माळ्याच्या आली पोटी म्हणून त्यांची ताटा तुटी केलीच पाहिजे जाती स्तव या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार नवता कामाचा विकार मनी उत्पन्न जाहला बुलाई म्हणे बायजाशी तू का कारटे अहर्निशी पुंडलिकाच्या घरा जासी हे काही कळेना ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ कोल्हान राही उपोषित उसाचिया फडामदी वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला कारटे आमच्या नावाला काळे उगे लावू नको भुलाई म्हणे नवर्यासी हिला नका ठेऊ ऐसी लावून द्यावे मोहतरासी पहा पोरगा माळ्याचा ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्यासे हितगुज करीते एकमेका पाहून भरते येत दोघा प्रेमाचे जाऊ चला शे गावास घेऊन या कारटीस सांगू अवघे महाराजास चाळे या बायजीचे संतासी अवघे कळते ते सन्नितीचे चाहते पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी बुला शिवराम बाय जा बाई पुंडलिक भोकऱ्या आला तोही चौघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थांच्या पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयागन की बाय जा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका लोक निंदा जरी करीती तरी अंतर न द्यावे इज प्रती दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची भुले आपुल्या पोरीस लावू नको भलता दोष ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे शिवाय या बाय झाला कोठे हीन नवरा भला हीन आली करायाला संसार मुळी जगामध्ये ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी जना बाई पंढरपुरी अशाच रीती राहिली गे तिने नामदेव गुरु केला ही शरण आली आम्हाला माझ्या जना बाईला कोणी न आता छळावे ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गहिवरून शब्द न काही बोलवे घेऊन आपुल्या मुलीला शिवराम मुंड गावासी आला पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे महाराज आपुल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात ते कसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो येठाई भाऊ राजा राम कवर एक होता डॉक्टर पहा खाम गावावर दवाखान्याचा अधिकारी त्यास दुर्धर फोड झाला आणविले मोठ्या डॉक्टराला औषध पाणी करायाला खाम गावा माझारी बुलढाणा अकोला उमरावती येथून डॉक्टर आणिले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या पोडाला नाना औषधे पोटात दिली विविध पोटी से बांधिली शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या पोडाला कशाचा ना उपयोग झाला फोड वाढू लागला वडील बंधू सधाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा भाऊ तळमळे शय्येवरी व्याधी असह्य झाली खरी शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो आता हाच उपाय आठवावे सद्गुरु पाय याविणे दुसरी सोय काही नसे राहिली पडल्या पडल्या जोडी हात म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ या लेकराचा वृथा अंत किमपि आता पाहू नको ऐसे श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी रात्र गेली उलटोनी सुमारे समय एकाचा तमाने भरले अंबर रात्रीचा तो शब्द किर्र कोल्हे हुकेने कांतार दणाणून गेले हो तो एक दमणी आली तट्ट्यावरी लागलेली गाडी सहोती झुंपिली जोडे खिलाऱ्या बैलांची कंठा माझी गांगरमाळा वाजू लागल्या खळखळा मागे पुढे सोडिला होता पडदा दमणीस दवाखान्याच्या दारापाशी दमणी आली निश्चयसी डॉक्टर पाहत होता तिसी पडून आपल्या शय्येवर तो एक उतरला ब्राह्मण दमणीच्या खाली भला दार ठोठावू लागला डॉक्टरांच्या बंगल्याचे डॉक्टराच्या बंधूनी दार उघडले ते क्षणी प्रश्न केला कोठूनी आपण आला तयेठाया ब्राह्मण बोले त्या कारण माझे गजानामाभिधान तीर्थ अंगारा घेऊन शेगावाहून आलो मी डॉक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी प्यावयासी दिले तीर्थ हे ह्या आपुल्या हातात मी जातो आता परत वेळ नमशी राहावया तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण त्या शोधाया कारण भाऊने शिपाई पाठविला परीन पत्ता लागला गाडीन दिसली कवणाला भाऊ मनी घोटाळला कशाचा नातर्क चाले फोडास लाविता अंगारा तो तत्काळ फुटला खरा येऊ लागला भराभरा पूत्या श्रोते फोडातून एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा भाऊस निद्रा लागली व्याधी पुढे बरी झाली हळूहळू शक्ती आली भाऊ झाला पूर्ववत दर्शना गेला शेगावास तो समर्थ बदले ऐसे त्यास माझ्या गाडी बैलास नुसतान चारा दिलास तू हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून हृदय आले उचंबळून त्या भाऊ कवराचे त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन लेकरासाठी धावून खामगावास आला हो कवरे केले अन्नदान त्या व्याधीच्या निमित्त जाण अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्री गजानन औलिया असो एकदा समर्थ स्वारी निगती झाली पंढरपुरी त्या श्री चंद्रभागी तीरी विठ्ठलासी भेटावया होती मंडळी बरोबर दिवसवारीचा साचार स्पेशल गाड्यावरचे वर जाऊ लागल्या पंढरीला जगू आबा पाटील हरी बापू नाव मंडळी दुसरी सोडूनिया शेगाव नगरी नागझरीला आले हो। त्या गावी माळावर आहे एक भुयार, येथे गोमाजी नामे साधुवर समाधिस्त झालासे। झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे, आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी। हा गोमाजी गोवासाचा गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला साचा, शेगावीच्या पाटील वंशा। म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला वंदून साचे, रस्त्यास लागती पंढरीचे ऐसा त्यांचा परिपाठ। या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन अग्निरथात बैसून निगते झाले पंढरीला। हरी पाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी, बापुना आणि दुसरी माणसे पाच पन्नास। आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा, समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी। मेघ दाटले अंबरी क्वचित कोठे भूमीवरी, पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली श्रोते हो। ते भूवैकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार, भरती येता सागर जेवी जाय उचंबळोनी। प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी, जय जय राम कृष्ण हरी भक्त म्हणती उच्चस्वरे। शब्द कवणाचा कवणाला नये ऐका वयाला, ऐसा आनंदी आनंद चालला तो वानू कोठवर। नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर सोपान मुक्ता जनार्दन। या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा, भक्तांनी उधळिला बुक्का आदर कराया कारणे। त्या योगे आकाशात बुक्क्याचे जणू झाले छत, सुवास उठला घमघमीत गर्दी तुळशी फुलांची। श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला, उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाचा। हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाळ्या शेजारी, दर्शनाला भीड खरी झाली असे रावळात। पोलीस हाता हातावरी उभे राहिले रस्त्यावरी, पथे चालले वार करी भजन करीत हरीचे। एकादशी ससाचार हरी पाटला बरोबर, बापुना विना इतर गेले दर्शना हरीचा। बापुना मागे राहिला तो होता स्नानासी गेला, म्हणून त्यासी वेळ झाला मंडळी गेली निघून। स्नान करून आला घरी तो समजले ऐशापरी, दर्शनासी गेली सारी आताच मंडळी विठ्ठलाच्या। मग तो ही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून ही तो राहुळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची मुंगीस वाट मिळेना तेथे हा बापूना केवी जाईल दर्शना शिवाय गरीबी पदरात बापुना म्हणे मानसी हे विठ्ठला ऋषिकेशी कारे निष्ठुर झालासी मजला दे दर्शन तू साव त्या माळ्या कारण अरणी गेलास धावून तेवी ये रावळातून मज भेटाया पांडुरंगा अरण होते आठ कोस तैसे नभे येथे खास मी मंदिराच्या सान्निध्यास उभा आहे वाटेवरी तुला लोक म्हणतात तू अनाथाचा असशी नाथ मग कारे देवा मज प्रत उपेक्षिले यावेळी ऐसा बहुत धावा केला शेवटी बापुना हताश झाला परत बिराडासी आला अस्तमानाचे समयास मुख झाले होते म्लान अवघ्या दिवसाचे उपोषण बापुनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले शरीर मात्र होते घरी मन मंदिराच्या सभोवारी फिरत होते भिरी भिरी याचे नाव ध्यास हो बापुनासी पाहून हसू लागले अवघे जण हा बेटा अभागी पूर्ण कळून आला आपणा शेगावाहून दर्शना पंढरीसी आला जाणा येथे येऊन खेळनाना फिरला पाहत गावामध्ये याची दांभिक अवघी भक्ती यास कशाचा श्रीपती ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी कोणी म्हणाले बापुनाला वेदांत आहे अवघा आला तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा रावळात त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत वेदांत्याचे ऐसे मत दगडा माझी काय आहे आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन बापुनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे मग दुसरा म्हणाला मग हा येथे कशास आला का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर अहो हे वेदांती लोकाज्ञान सांगती शब्द चावटी हमेशा करीती अनुभवाचा लेश नसे सगुणोपासना झाल्या पूर्ण मग होणार आहे ज्ञान न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा ऐसा उपहास तयाचा प्रत्येकानी केला साचा अवघ्यांपुढे एकट्याचा टिकाव लागावा कोठूनी तो बापुना बसला उपोषित दातासी लावणी दात ते होते अवघे पाहात स्वामी निजल्या जाग्याहून गरीबाचे साकडे साधुलाच एक पडे सत्संगती जालागडे तेच खरे भाग्यवान समर्थ म्हणते बापुना दुःख नको करू समना ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी तो महाराज उभे राहिले कटी हात ठेविले पाय खाली जुळविले समचरण दावावया तुळशी फुलांच्या माळा कंठी मूर्ती सावडी गोमटी बापुनाच्या पडली दृष्टी शीर ठेविले पायावर पुन्हा जो पाहे वरी समर्थ दिसले पहिल्या परी तेणे बापुनाच्या अंतरी अति आनंद जाहला धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडिला तोच त्याने पाहिला दर्शना जाता रावळात इतर म्हणाले महाराजास तसेच दर्शन आम्हास होऊ द्या आम्हा आहे आस पुनरपी श्रीच्या दर्शनाची ऐसे एकता भाषण बोलते झाले गजानन बापुना सारखे आदि मन तुम्ही करारे आपुले ते तसे झालियावरी दर्शन घडवीन निर्धारी ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण निष्पाप करा आधी मन तरीच पुढचे घडेल हे पहा समर्थांनी बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे संत आणि भगवंत एक रूप साक्षात गुळाच्या त्या गोडी प्रत कैसे करावे निराळे काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी बापुनाच्या अंतरी दर्शन ते ठसावले याच पुण्ये करून पुत्र झाला त्या कारण रसिक चतुर विद्वान संत सेवान जाई वृथा पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे म्हणूनच नाव त्याने ठेविले नामदेव बालकासी कौठे बहादूर गावाचा एक माळ करी होता साचा तो वऱ्हाड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात तेथे आषाढी द्वादशीसी मरी आली मुक्कामासी त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारिता प्रेता मागे चाले प्रेत पोलीस शिर्ती घरात यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टरांच्या हुकुमानी वारकऱ्याला ओढिती गाडी माझी बसविती चंद्रभागेच्या पार करीती कुर्डुवाडी रस्त्याला हा कौठे बहादूरचा वार करी झाला मरीने आजारी ढाळ होती वरच्यावरी उलटी मुळीच थांबेना गोळे हाता पायासी येऊ लागले बहुवशी कोणी न जाई त्याज पाशी शुश्रुषा त्या करावया। पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणा प्रत, शेगावीचे समस्त लोक जाया निघाले। वाडा घटकेत मोकळा झाला, हा वार करी मात्र होता पडला। कठीण काळच्या समयाला कोणी न येती उपयोगी। लोक सुखाचे सोबती संकट काली अवेरिती, तेथे एक रक्षण करती संत अथवा देव हो। तो पाहून प्रकार श्री गजानन साधुवर म्हणाले, हा ओ सरीवर निजलायास घेऊन चला। लोक म्हणते गुरुराया, हा बहुतेक मेला सदया, याच्या नादी लागता वाया, संकट येईल आपणा ते। पन्नास माणूस बरोबर आपल्या येदवा साचार, मरीचा तो झाला जोर सांप्रत या पंढरीसी। अशा स्थितीत येठाई थांबणे काही बरे नाही, चला जाऊ लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे। तो महाराज म्हणती अवघ्याला, तुम्ही कैसे खुळावला, आपल्या देश बंधूला सोडिताहे बरे नव्हे। ऐसे वदून जवळ गेले, वारकऱ्याच्या करा धरले, त्यासी उठून बसविले आणि केले मधुरोत्तर। चाल बापा उठ आता, जाऊ आपल्या वर्राड प्रांता। वार करी म्हणे गुरुनाथा, आता वर्राड कशाचे हो। समीप आला माझा अंत, जवळ नाही कोणी आप्त। तई म्हणाले सद्गुरुनाथ, वेड्या ऐसा भिऊ नको। तुझे टळले गंडांतर, ऐसे वदोन ठेविला कर। त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली। वाटू लागली थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती। संतांनी ज्या धरिले हाती, त्या ते निज मने यमने कैसा। घटकेत झाला पहिल्या परी मंडळीच्या बरोबरी, चंद्रभागेच्या पैल तीरी आला समर्थान समवेत। आनंद झाला फार त्यासी, वंदी समर्थ चरणांसी। म्हणे दयाळा काढिले मशी, दाढे तून काळाच्या। ऐसा घडता चमत्कार, भक्त करीती जय जयकार। आले कुरडुवाडीवर निर्धास्तपणे सर्वही। पंढरीची करून वारी आली शेगावा प्रती सारी। मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामींच्या। एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन, त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामींचे। तयाने स्वामींची कीर्ती निज देशी ऐकिली होती, म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया। सोवळे ओवळे त्याचे अति, तो होता मध्वमती। खट्टू झाला परमचित्ती, समर्थासी पाहता। व्यर्थ आलो म्हणे येथ या वेड्यासी वंदण्याप्रत हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी सोवळे ओवळे येथ मेले अनाचाराचे राज्य झाले अशा पिशाला म्हणू लागले साधु लोक हाय हाय तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न आणू कसे जीवन श्वान मध्ये पडला याला न कोणी उचलती गांजा सदैव धुनकीती या वेड्या ते वंदिताती महाराज महाराज म्हणून जळो याचे साधुपण मला बुद्धी कोठून झाली याचे दर्शन घ्याया काही कळेना त्याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडोनिया येते झाले तया ठाया जेते होता ब्राह्मण आणि म्हणाले तया प्रत पूजा करावी यथास्थित कुत्रे झाले नाही मृत संशय उगा घेऊ नका ते ऐकून रागाला निज समर्था बोलू लागला अरे नाही वेड मला तुझ्या सम लागलेले कुत्रे मरून झाला प्रहर त्याचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार तुम्ही न कोणी केला की ऐसे एकता विप्राला समर्थांनी जाव दिला आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या समज्ञान नाही परिखंती न करा तिळवर पाणी आणाया घागर घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्रवरा ऐसे बोलून कुत्र्यापासी येते झाले पुण्यराशी स्पर्शपदाचा करता त्यासी कुत्रे बसले उठोन तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी मी व्यर्थ निंदा केली योग्यता ना जाणली ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा वरद हस्त ठेवा शिरा मी अनंत अपराधी तूच सोवळा साचार एक आहेस भूमीवर करण्या जगाचा उद्धार तुम्हा धाडिले ईश्वराने श्रोती त्याच दिवशी भली समाराधना त्याने केली कुशंकामनाची पार फिटली लीन झाला अत्यंत प्रसाद घेऊन गेला परत आपुल्या तो देशाप्रत समर्थ साक्षात भगवंत ऐसी प्रचिती आली तया स्वस्ति श्रीदास गणु विरचित हा श्री गजानन विजय नामी ग्रंथ भाविका लाभो सत्पथ हेची इच्छी दास गणु शुभम भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु। इति श्रीगजाननविजयग्रन्थस्य अष्टादशोऽध्यायः। ॐ